अरविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। ज्ञान देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरणोपाय। ज्ञानेश्वर महाराज सांगतात मात याचा अर्थ ज्या ठिकाणी गोष्ट संपून जाते अजून काहीही सांगणं शिल्लक राहत नाही। साधूचे संगती तरणोपाय, साधूंच्या संगतीने तरणोपाय आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात। साधूंची संगती ही खूप महत्वाची वाटावी, साधूंची संगती ही तरणोपायासारखी वाटावी असं ज्ञानेश्वर महाराजांचं तर झालेलं आहे। दृष्टांत देऊन तर ज्ञानेश्वर महाराज सांगतातच, पण त्यांचा स्वतःचा अनुभव देखील तसाच आहे। एवढंच नाही तर साधूंच्या संगतीच्या बळावर त्यांचं पालन पोषण झालेलं आहे। साधूंच्या संगतीचा लाभ त्यांना जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रात झालेला आहे। त्यांचं वैयक्तिक जीवन साधूंच्या संगतीवर पोचलं गेलेलं आहे। साधूंची संगत नसती तर काय याची ज्ञानेश्वर महाराज तर कल्पना करूच शकत नाहीत, म्हणून ते त्याला तरणोपाय असं म्हणतात। आणि साधू त्यांच्या घरात होते, त्यांचं भाग्य असं होतं की साधू त्यांच्या घरात होते, त्यांचे वडील बंधू साधू होते, त्यांचा अनुग्रह त्यांना लाभलेला होता। साधूंच्या संगतीत काय काय शिकता येतं हे त्यांना माहीत होतं, म्हणून साधूंची जी संगती आहे त्याचं महात्म्य त्यांनी सर्व ठिकाणी साधकाच्या पक्षी तर वर्णन केलेलंच आहे। आता आपण ज्या ओव्या वाचल्या त्या ओव्यांमध्ये भगवंत साधूंच्या संगतीकडे कशा बोधानी पाहतात, कशा दृष्टीनी पाहतात त्याचं वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे। ती तर कमालच आहे। म्हणजे भगवंतांच्या तोंडी ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द घातलेले आहेत की तयांचे आम्हा व्यसन, साधूंचं आम्हाला व्यसन आहे, आमूचे ते निज निधान किंबहुना समाधान तो मिळे तई, जेव्हा साधू मिळतो तेव्हा आम्हाला समाधान होतं, असे भगवंतांच्या तोंडी ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द घातले। तो पहावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे। आता ती गोष्ट मिळाल्याखेरीज काहीही सुचत नाही, याला डोहळे असं म्हणतात। आता तरी ही गोष्टच प्राधान्याने झालेली आहे, ती मिळेपर्यंत त्याच गोष्टीला सर्वस्वी प्राधान्य आहे। तो भेटावा हे डोहळे म्हणून अचक्षुसी मज डोळे, म्हणून वस्तुत अचक्षु असलेला मी डोळे घेऊन आलो। त्याला जर पाहायचा असेल तर डोळे घेऊन दृष्टीने त्याला पाहायला लागेल, आणि हातीचे नि लीला कमळे पूजू तयाते, माझं जे लीला कमळ माझ्या हातात कायम आहे तर ते साधूंची पूजा करण्यासाठी आहे, असे भाव ज्ञानेश्वर महाराजांनी व्यक्त केले. दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊन आलिंगावया लागुनी तयाचे अंग, तया संघाचे नि सुरवाडे, मज विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपमो. म्हणून भगवंतांच्या तोंडी साधूंच जे इतकं महात्म्य वर्णन करतात, आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये साधूंना, साधूंच्या संगतीला ते तरणोपाय असं म्हणतात. आपल्याला उपदेश करताना देखील साधूंच्या संगतीनेच जे काही व्हायचं ते होईल. खरा बोध साधूंच्या संगतीमध्येच होईल असं सांगतील, याच्यात काहीही नवल नाही. साधूंच्या संगतीमध्ये साधना करणारा साधक आणि साधूंच्या संगतीशिवाय साधना करणारा साधक यांच्यामध्ये जमीन आणि आसमान एवढं अंतर पडून जातं. कारण प्रत्येक क्षणाला शिकणारा शिकत असतो. शिकवण्याच्या इच्छेने साधू प्रेरित झालेले नसतात, त्यांचं अस्तित्वच शिकवत असतं. शिकणाऱ्याला त्याच्या अस्तित्वातूनच शिकायला मिळत असतं. सहज वर्तन करत असताना देखील साधूंच्या जीवनातून साधकाला जो लाभ मिळत असतो त्याची कोणतीही तुलना उपमा नाही. आपण साधूंच्या संगतीमध्ये काय काय शिकायला मिळू शकतं, खूप शिकायला मिळू शकतं. काही फक्त त्याच्यातले काही अँगल आपण पाहतो आहोत एवढंच. आपण पाहिलं की साधू व्यापक परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. परमात्म्याला संपूर्णपणाने समर्पित झालेले असतात. कसं परमात्म्याला समर्पित व्हायचं हे साधूंच्या संगतीमध्ये समजतं. आपलं जे जीवन आहे ते जीवन परमात्म्याकडून नियंत्रित होत आहे, परमात्मा चालवतो आहे, असा साधूंचा भाव असतो. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे की स्वामीजींच्याकडे ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती, स्वरूपानंदांचा फोटो, तुकाराम महाराजांचा फोटो, हे फोटो आणि मूर्ती नव्हते. जशी एखादी राजसभा बसलेली असावी, त्या राजसभेमध्ये आपण राजाशी बोलत असावं, पण सर्व ज्येष्ठ अमात्य ज्यांना राजा देखील वंदनीय पूजनीय असं मानतो ते आपल्याकडे नुसते तटस्थतेने पाहत असावेत. आपल्याला त्यांच्या उपस्थितीचं भान असावं. आणि बोलणं चालणं राजाशी घडावं. त्यावेळेला आपल्याला न कळत भावना असते की आपण सर्वांच्या मध्ये बसलेले आहोत आणि एका व्यक्तीशी बोलतो आहोत. तसं स्वामीजींच्या गड गेल्यावर होत असे. प्रत्यक्ष बोलणं चालणं जरी स्वामीजींशी चाललेलं असलं तरी देखील इथं ज्ञानोबा आहेत, स्वरूपानंद आहेत, समर्थ आहेत, तुकोबा आहेत, हे गेलेल्या व्यक्तीला देखील जाणवत असे, बोलणाऱ्या व्यक्तीला देखील जाणवत असे. आणि तेही मधून अधून म्हणत असत की हे सगळे बसलेत ना इथं. सर्वांच्या स्वामीजी तुमच्या कृपेनी हे सगळं झालं असं जर म्हटलं तर स्वामीजी म्हणायचे की हे काय हे बसलेत ना, यांच्या कृपेनी सगळं होतं. म्हणजे ते बसलेत हे आपल्याला स्पष्ट समजत असे आणि ते असं समजत असत की हे सगळं कार्य जे आहे ते कार्य या सर्व मंडळींकडून चाललेलं आहे, परमात्म्याकडून, सद्गुरूंकडून, संतांकडून, साधूंकडून हे कार्य चाललेलं आहे. आपलं सगळं जीवन त्यांच्या हवाली आपण केलेलं आहे हे त्यांच्या वर्तनातून आपल्याला समजतं. हा तरणोपाय आहे. साधू परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करणारे असतात. ज्या परिस्थितीत ते असतात त्या परिस्थितीमध्ये स्वरूपामध्ये राहणं एवढंच त्यांना माहीत असतं, त्या क्षणाला जगणं एवढंच त्यांना माहीत असतं. पुढील पैस पारुखे मागील आठवावे ते ठाके ऐसी सरसीये भूमिके समाधीर आहे हे साधूंच्या बाबतीत फक्त समाधी स्थितीत नसतं. समाधी स्थितीत तर पुढील पैस पारुखे मागील आठवावे ते ठाके हे असतंच, पण त्यांच्या जवळ गेल्यानंतर त्या क्षणात ते आपल्या बरोबर असतात आणि मागचा क्षण त्यांच्या स्मृतीत देखील नसावा इतका पुसला गेलेला असतो. लिव्ह फ्रॉम मुमेंट टू मुमेंट ही गोष्ट, शुद्ध चालू वर्तमान काळामध्ये राहणं ही गोष्ट साधू करत असतात. असं असल्यामुळं चालू वर्तमान काळामध्ये आत्ता या क्षणाला जगत असल्यामुळं त्यांचं जे जगणं असतं ते निर्मुक्त असं जगणं असतं, कसलंच बंधन नसतं. बघा या क्षणाला, या क्षणाला तुम्हाला कोणती अडचण आहे? या क्षणाला तुम्ही आहात, तुमच्या समोर मी बसलेला आहे आणि तुम्ही हरिपाठ ऐकत आहात. भूतकाळाची कोणतीही स्मृती नाही, भविष्यकाळाचा कोणताही विचार नाही, या क्षणाला काय प्रश्न आहे? अशा प्रकारे साधू सदैव वर्तन करत असतात. त्यामुळे ते द्वंद्वरहित असतात, निश्चिंत असतात, गुणांमध्ये सापडलेले नसतात. अशा प्रकारचे जे साधू आणि साधूंचं जे वर्तन असतं ते वर्तन खरंच तरणोपायच असतं. साधू हे विशेष करून सत्वगुणी मंडळींना अति उपयोगाचे असतात. सर्वांना जरी उपयोगाचे असले तरी देखील सत्वगुणी मंडळींना ते समजतात. इतर मंडळींना साधूंची ओळख देखील समजत नाही, पटत नाही. जे द्वंद्वामध्ये असतात किंवा द्वंद्वविरहित एक मूढता ज्यांच्या ठिकाणी असते, ज्यांच्या ठिकाणी अवास्तव काम क्रोध भरून राहिलेले असतात, अशा मंडळींना साधूंची संगत ही खऱ्या अर्थाने समजत नाही. पण सत्वगुणी मंडळींना साधूंची संगत फार उत्तम, उपयोगी अशी होऊन जाते. सत्वगुणी मंडळी, मागच्या वेळेला मी सांगितलं की संवेदनक्षम द्वंद्वामध्ये असतात. त्यांचं द्वंद्व असतं आणि ते द्वंद्व संवेदनशील अंतःकरणातून निर्माण झालेलं असतं आणि परस्पर विरोधी अशा झगड्यामध्ये बऱ्याच वेळेला सामान्य सत्वगुणी व्यक्ती असते. तिला परमार्थ हवा असतो, प्रपंचातले लाभ हवे असतात. प्रपंचातले लाभ अशा प्रकारे हवे असतात की जेणेकरून परमार्थही मिळेल पण फार सुंदर उत्तम व्यवस्थित असा प्रपंच देखील असेल. आणि याच्यामध्ये विशेष टीका करण्यासारखं काही नाहीये. पण या द्वंद्वामुळे वेळ प्रसंगी परमार्थाच्या ऐवजी तो प्रपंचाची निवड करण्याची शक्यता असते. ही अडचण असते सत्वगुणी मंडळींची. कोणीही न पाहिलेला त्यांच्या दृष्टीने, कारण त्यांना अनुभवता आलेला नसल्यामुळं, अशा परमार्थापेक्षा आत्ता पटकन मिळणारा लाभ बरा अशा, पण तो लाभ घेतल्यानंतर त्याला असं वाटतं सत्वगुणी माणसाला की खरंच याच्यात पूर्तता आहे का. रजोगुणी माणसाला अशा प्रकारची अडचण नसते. तो उघड उघड रजोगुणी असतो. पण अशा व्यक्तींना साधू आणि साधूंचं अस्तित्व अति मार्गदर्शक ठरत. जीवनातले कित्येक लाभ परमार्थाकरता ठोकरून द्यायला अशी सामान्य सत्वगुणी मंडळी सहज प्रवृत्त होतात साधूंच्या संगतीमुळं. आणि परमार्थातले देखील विलक्षण लाभ मिळवायला सुरुवात करतात. आणि अशा मंडळींची उन्नती होऊन ते हळूहळू द्वंद्वरहित निविचारतेकडे जातात. परमात्म्यावर श्रद्धा ठेवायला शिकतात साधूंप्रमाणे. साधूंचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे साधूंच्या ठिकाणी कर्तृत्व भाव अजिबात नसतो. कर्ता भाव रहित असं साधूंचं वर्णन करता येईल. ते सर्व काही करतात पण मी करतो अशा प्रकारचा भाव त्यांना स्पर्श करत नाही. साधक दशेपासून असा भरपूर अभ्यास केलेला असल्यामुळं ती गोष्ट त्यांच्या वृत्तीवर आरूढ झालेली असते. आत्म्याची जी अकर्तृत्व दशा आहे त्या अकर्तृत्व दशेला ते जाऊन मिळालेले असतात. त्या दशेची त्यांना ओळख असते. ते आत्मा होऊन राहिलेले असतात. आणि अशा प्रकारे आत्मरूपाशी तादात्म्य पावल्यानंतर कर्म करताना परत मी करता या भूमिकेमध्ये ते येत नाहीत. ध्यान कितीतरी लोकांचं खूप चांगलं होतं आणि ध्यानामध्ये कितीतरी मंडळी साधक परमात्मा भावाला प्राप्त देखील होतात. पण ध्यानातून खाली आल्यानंतर लगेच कर्ता भाव ते स्वीकारतात. साधकाची ही अडचण असते. साधूंच्या बाबत असं घडतं की साधू व्यवहाराच्या पातळीवर उतरले तरी देखील ज्याचा अनुभव त्यांनी घेतलेला असतो त्या तत्वाशी ते समरस होऊन व्यवहार करत राहतात. त्यामुळं कर्मामध्ये अकर्म, कर्म करत असताना देखील मुळीच करत नाही असा अनुभव कर्म न सोडता न टाकता कर्माचा त्याग न करता अंतर्दशेने ते अनुभवत असतात. कर्मणी अकर्मय पश्येत, कर्म करत असताना आपण काहीही करत नाही असं जो पाहतो साधू पाहत असतात. देह मन बुद्धीकडून उदंड कर्म होत असताना देखील आत्मा कोणतीही कर्म करत नाही. आत्मा अत्यंत अकर्ता आहे. सर्व प्रकारचे भोग भोगत असताना देखील आपण कोणताही भोग भोगत नाही अशा प्रकारच्या अकर्तृत्व अभोक्तृत्व अशा भूमिकेवर साधू स्थिर झालेले असतात, हे साधूंचं वैशिष्ट्य असतं. तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे, परी तेथींचा नोहे नवल देखे. तो डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, पण तो त्या ठिकाणी नसतो. वरवर इंद्रियांमध्ये राहण्याची कला आणि आत परमात्म्यामध्ये स्थिर राहण्याची कला, या दोन्हीही एकाच वेळेला साधूंनी साधलेले असतात. आणि आत जर करता मरून पडला, मी करतो हा भाव, मी करता आहे हा भाव, हा जर गळून पडला, नाहीसा झाला, मृत्युमुखी पडला, तर बाहेरचं जे कर्म आहे ते कर्म अकर्म होऊन जातं. कर्म देखील गळून पडतं, कर्म देखील मरून पडतं, कर्म देखील नाहीसं होतं. म्हणून भगवंत जे म्हणतात की यस्य नाहंकृतो भावो, मी कोणी आहे असाच भाव ज्याचा गळून पडलेला आहे. बुद्धिर यस्य न लिप्यते, ज्याची बुद्धी लिप्तच होत नाही. हत्वापिस इमान लोकान न हंती न निबध्यते, सर्व लोकांचा नाश जरी त्यांनी केला तरी देखील त्यांनी कोणाचाही नाश केला नाही आणि तो मुळीच अडकत नाही. साधू करता भाव विवर्जित अशा भूमिकेवर असतो. कर्म करण्याचा प्रश्न नसून अकर्ता राहण्याचा खरा प्रश्न आहे. सामान्यतः सामान्य मनुष्य कोणती तरी एक भूमिका घेतो, तो फुरंगटून बसतो, आता मी कर्मच करणार नाही म्हणतो, लक्ष देणार नाही, आता तुम्हाला काय करायचं ते करा, आता मी तुमच्या गोष्टींमध्ये नाही. आता मी काही बोलणार नाही, अशी तरी भूमिका घेतो. नाहीतर करतो तर इतक्या उत्साहाने करतो की त्या उत्साहाची देखील भीती वाटावी, किती लिप्त होईल, किती अडकून बसेल. कधी कधी संसाराविषयी खूप उत्साहाने बोलणाऱ्या व्यक्तींची मला आत भीती वाटायला लागते. वास्तुशांतीचं निमंत्रण करायला आलेले किती उत्साहात असतात. उत्साहात असायलाच पाहिजे. वास्तुशांत आहे, चांगली गोष्ट आहे. कष्ट करून तुम्ही घर बांधलेलं आहे, परत दीर्घ काळ घराचे हप्ते फेडणार आहात, पण ती हौस आणि ती मौज आणि तो उत्साह पाहिला की आत भीती वाटते की जर एखाद वेळेला विपरीत काही घडलं यांच्या जीवनात तर हे कोलमडून किती पडतील. जितके उंच शिखरावर जाल तितकी खाली दरी आहे ना. जीवनात आपकळ नाही असा त्याचा अर्थ राहतो. वास्तुशांत हे उदाहरणाकरता मी सांगितलं. विनोबा म्हणतात की मुलगा झाला तर बरं वाटेल, तुम्हाला बरं वाटू देत, साखऱ्या वाटा म्हणतात, पण बँड बाजा तर वाजवू नका, इतकं करू नका. थोडं तरी मर्यादित, थोडी तरी मर्यादा. त्या उत्साहाला सीमा नसते, मग दुःखाला सीमा नसते, असं होऊन जातं. तुम्ही ज्या गोष्टीमध्ये जितके गुंता तितकं तुम्हाला होणारं दुःख देखील तेवढंच असतं, त्या टोकाचं असतं. म्हणून त्याच्यामध्ये गुंतणं हे इतकं राहतं करता राहण्याची भूमिका जी साधूची असते, याचं कारण म्हणजे कोणतीही गोष्ट घडत असताना त्याचं नश्वरत्व अथवा क्षणभंगुरत्व अथवा वैयर्थ साधू समजून घेतात. स्वामीजी म्हणायचे की गृहप्रवेश करताना बरं वाटतं, पण इतकं चांगलं घर तुम्ही जाता जाता जर ठेच लागली तर. खूप घर चांगलं आहे ना, चांगलं आहे, मग ठेच लागली तर दुखणारच तुम्हाला. कुठेतरी तुमचा पाय अडखळला आणि ठेच लागली, म्हणजे त्यांना सांगायचं असं होतं की याच्यामध्ये एका मर्यादेत तुम्ही रहा, मर्यादित सुख होऊ देत, दुःख झालं मर्यादित दुःख होऊ देत। प्रत्येक गोष्टीच्या मर्यादा न जाणल्यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख होतं। कोणीतरी भगिनी स्वामीजींना सांगायला गेली, आता आपण आठवणी ऐकतोय की मुलाला सांगा तो अभ्यास नीट करत नाहीये आणि त्याचं कसं काय होणार, त्याने असा अभ्यास नाही केला तर स्वामीजी म्हणाले की मुलगा तुम्हाला सुख देण्यासाठी जन्माला आलेला नाहीये, हे पहिलं समजून घ्या। स्वतःच्या सुखाकरता तो जन्माला आलेला आहे, आपला आपण जन्माला आलेला आहे, आपल्या सुखाकरता जन्माला आलेला आहे, तुमच्याकरता तुम्हाला सुख व्हावं म्हणून कायम तो बांधील नाहीये। सांगा त्याला, पण मर्यादेने सांगा। आणि त्याच्यानंतर त्या भगिनींना स्वामीजी म्हणाले की आपलेही लहानपणचे दिवस आठवावेत, आपण देखील किती अभ्यास केलाय काय वगैरे, मोठं झाल्यावर आपल्याला समजतं की असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, असं टाइम टेबल आखायला पाहिजे, पण तसं तुम्ही केलं असतं तर तुम्ही नसतं का फार मोठे घरात, मग तुमचा मुलगाही त्या बेतानीच व्हायचा। जरा लक्षात घ्या असं त्यांना सांगायचं होतं। जर हे लक्षात नाही घेतलं गेलं तर कर्तृत्व भाव इतका वाढीला लागतो की बोलायची सोय नाही। म्हणून कर्मापासून साधू पळ काढत नाही, पण कर्ता भाव मात्र सोडून देतो। कर्तेपणाचा अहंकार जर संपला तर मग कर्म भातुकलीसारखं होऊन जातं, संसार भातुकलीसारखा होऊन जातो। त्याच्यामध्ये मी काही घडवणार आहे असा भाव निर्माण झाला की दुःख निर्माण झालं, माझ्या मुलाला मी डॉक्टर करू शकत नाही कारण तो होणार आहे ना, त्यांनी मार्क मिळवले पाहिजेत, मी काय करणार, माझ्या मुलाला मी इंजिनियर करू नाही शकत, त्यांनी करायचंय, त्यांनी शिकायचंय, माझ्या मुलाच्या नोकरीच्या ठिकाणी तो सुखी असावा, फार अडचणीत त्याची नोकरी नसावी, फार व्याप त्याला नसावा, मी नाही काही करू शकत। जवळपास कोणतीच गोष्ट संसारातली आपण करू शकत नाही हे आपल्याला कळत नाही आणि साधूंना ते समजतं। अकर्ता भाव याचे साधे साधे अर्थ असे आहेत, आपण विश्वामध्ये काही ढवळाढवळ करू शकत नाही हे स्वीकारलेलं असतं। साधूंना परिस्थिती एकदम स्वीकारली जाते आणि सामान्यतः आपल्याला परिस्थिती स्वीकारलीच जात नाही, परिस्थितीशी झगडा असतो। म्हणून साधूंचं जीवन हे गोड बनतं आणि आपलं जीवन इच्छा असते पण आपल्याला ज्या पद्धतीने घडावं असं वाटतं त्या पद्धतीने घडलं तर गोड, एरवी आपल्याला जीवन गोड वाटत नाही। आणि परमार्थाचं श्रवण करून देखील आपल्या हे लक्षात येत नाही, वेळ प्रसंगी अचूक चूक आपण करतो, चुकून देखील बरोबर विचार करत नाही, अचूक चूक घडते, आपण कधी करता होऊन जातो कळत देखील नाही। मग साधूंकडून आपल्याला हेच शिकायचं आहे। म्हणून छोट्या छोट्या कर्मामध्ये आपण केलं नाही अशा भावानी करायला शिकणं आवश्यक आहे। हे कसं शिकायचं? आत्म्याकडे लक्ष द्यायचं आणि कर्म करायचं, आत्मभाव आठवायचा आणि कर्म करायचं। कर्म झाल्यावर कर्म कोणी केलं याचं आश्चर्य वाटावं इतकं कर्म सरावानी होऊन गेलं पाहिजे। म्हणून त्या जनाबाई म्हणत असत की बहुतेक परमात्मा येऊन भांडी घासून गेला की काय, ती जी चित्र दाखवतात गणपती उत्सवात की परमात्मा भांडी घासतोय आणि धुणे धुतोय विठ्ठल येऊन, तर तसं काही घडलेलं नव्हतं, करत होत्या जनाबाईच, कोणी आणि दुसरी व्यक्ती येऊन करत नव्हती, पण जनाबाईंचा भाव असा चिंतनामध्ये निमग्न झाल्यामुळं, पंढरीनाथांच्या स्मरणामुळं असा झालेला होता की एवढं मोठं काम दासी म्हटल्यानंतर काय करायला लागत नाही, मोलकरीण वेगळी आणि दासी वेगळी। दासी म्हणजे त्या घरातच राहायचं, बाजूला थोडं त्या घराच्या, आणि सांगतील ते काम करायचं। स्वतःचीच मन नाही, स्वतःची भावना नाही, त्यांना स्वतःचा संसार देखील नव्हता, आश्रयाला येऊन राहिलेल्या होत्या। मोलकरणीकडून आपली असलेली अपेक्षा जर आपण आठवली तर दासीकडून काय असेल। पण तसं जीवन जगताना आनंदी राहू शकते व्यक्ती, हेच साधूचं वैशिष्ट्य आहे। याचं कारण करता भाव गेला, म्हणजे एवढं मोठं धुणं धुतलं गेलं, भांडी घासली गेली, उष्टी खरकटी केली गेली, आणि मला प्रभूंनी येऊन मदत केली असा भाव राहिला। आणि आपल्या घरातल्या चार माणसांचं काम करता येत नाही, पोळ्या लाटवत नाहीत, कारण मी लाटणार आहे ना, मला टीका नाही करायची। मी आपलं बोलता बोलता आता अशा एका पॉइंटवर येऊन पोहोचलो की तुम्ही उद्या तुमच्या घरातल्या बायका काढा असं मला म्हणायचं नाहीये। पण करता भावात अडचण कशी असते, आज मला करायला लागणार आहे असं वाटतं की नाही वाटत तुम्हाला, असं मला तुम्हाला विचारायचंय। आज मला धुणं धुवायला लागणार आहे, म्हणजे तुम्ही जेव्हा करत नसतात तेव्हाही करता भाव तुमच्या ठिकाणी असतो, मोलकरीण करत असते तेव्हाही, कारण मी करत नाही हा भाव तर असतो ना, मला पैसे टाकता येतात आणि येऊन लोक काम करतायत हा तर भाव असतोच का नसतो तुमचा। त्यामुळे करता भावाशी सगळी अडचण आहे। तसं नोकर चाकर असण्यात ही अडचण नाहीये। स्वामीजी म्हणायचे की जनक राजा होते, राज्य शकट चालवायचे, म्हणजे जागोजागी लोक उभे असतील ना घरात काम करायला, पण तरी अकर्ता कसे होते। अशी गोष्ट सांगतात की शुक आणि जनक नदीवर गेलेले असताना एकदम राजवाड्याला आग लागलेली पाहिली, तेव्हा शुक घाईघाईने जायला लागले, जनक म्हणाले कुठे चालला, ते म्हणाले लंगोटी अडकली आहे तिथं। जाऊ देत म्हणाले आता लंगोटी, राजवाडा इथं माझं जळतोय आणि तुमच्या लंगोटीचं काय। म्हणून जनक ज्ञानी, व्यासांनी शुकाचार्यांना सद्गुरू हवेत म्हणून जनकांकडे पाठवलं, स्वतः व्यासांनी नाही उपदेश केला। अशा तऱ्हेने जर अ करता राहायला आलं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, म्हणजे तुमचा मुलगा जेव्हा पहिली पास होतो तेव्हा, पहिली पास होतो तेव्हा त्याचा त्याने अभ्यास केला आणि पास झाला, एवढं साधं तर एक समीकरण ठेवा। मग दहावी पास झाल्यावरही तसंच म्हणा, मग त्याला नोकरी लागल्यावरही तसंच म्हणा, त्याचं लग्न झाल्यावरही तसंच म्हणा, जीवन प्रभूंनी नियंत्रित केलेलं आहे असं म्हणायला जरा तरी शिका छोट्या छोट्या गोष्टींमध्ये। आम्ही क्लिअरिंग करायचो तर त्या फॅसिट मशीनवर इतका हात बसतो नंतर की आपण काय आकडे मारतोय, बोलता बोलता गप्पा गोष्टी करता करता क्लिअरिंग होऊन जातं। दोन दोन हजार चेक्स मारून होतात, सगळं झाल्यावर सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की आपण एकमेकांशी गप्पा मारत होतो, बोलत होतो, म्हणजे अ करता भाव की काय, इतकं काम केलं आणि केलं नाही असं वाटावं। म्हणजे जर तुम्ही थोडे डायव्हर्ट झालात फक्त त्या गोष्टीतून बोध होत नाही, हे लक्षात घ्या, बोध होत नाही तुम्हाला। आणि जर प्रभू आपल्याकडून करून घेतो आहे अशी भावना ठेवली, प्रभूचं स्मरण ठेवलं, तर बोध राहतो आणि काम हाता वेगळं होतं। म्हणून ते कबीर विणायचे आणि आश्चर्यानी पाहायचे की अरे शेला विणून झाला कधी झाला, बहुतेक रामानी विणला की काय, आणि एवढं म्हणून ते थांबायचं नाही तर तो शेला घेऊन बाजारात जायचे, एखाद्याच्या खांद्यावर टाकून बघायचे की बघ तुझ्याकरता रामानी विणलेला आहे, कारण रामानी विणला हा भाव होता, बघ तुला हवाय का, आणि त्याला तो शेला विकून टाकायचे। ही युक्ती जर साधूंच्या संगतीमध्ये कळली तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच। साधू इंद्रियातीत असतो, इंद्रिय वापरत असतानाच ज्याच्या सत्तेवर इंद्रिय वापरली जात आहेत त्याच्याकडे त्याचं लक्ष असतं। असं असल्यामुळं शब्द बोलत असताना शब्दाची जी मूळ प्रेरणा आहे त्याच्याबद्दल तो कृतज्ञ असतो। मूळ प्रेरणा परमात्म्याची, तिथून हे निर्माण झालं, कृतज्ञ असतो। मग बोलण्याचा अहंकार संपला, तो पाहत असतो, तेव्हा जसं दृश्य त्याला आवडतं तसं दृश्य जो पाहणारा असतो त्याचं आत दृश्य पाहणारा बसलाय त्याचं भान ठेवून तो दृश्य पाहतो। त्यामुळे दोन गोष्टी घडतात, एक म्हणजे दृश्याने तो वाहून जात नाही। कोणतीही गोष्ट आपल्याला वाहून जाण्यासाठी म्हणून समर्थ नाही जर आत लक्ष असेल तर। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जव काय होवी, जव बोलतया बोलताची भेटे, जव बोलतया बोलताची भेटे तव बोलणे हे न घटे। बोलत असताना जो बोलणार आहे तो जर भेटत राहिला तर बोलणं हे घडत नाही। ज्याच्या प्रेरणेवर ज्याच्या सत्तेवर बोलतो आहे त्याच्याकडे जर लक्ष देऊन आपण राहिलो तर बोलणं होतं पण बोलणे हे न घटे। ते मौन गा गोमटे तेणे स्तवितो माते, त्याला मौन असं म्हणायचं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। म्हणजे बोलून देखील न बोले जाहला मौनी, बोलत असताना देखील, आता मी बोलतोय माझं जर लक्ष आत असेल तर मी बोललो याचा कोणताच अहंकार राहणार नाही। एवढंच नव्हे तर माझं बोलणं देखील मौनात जमा होईल आणि त्या मौनानी मात्र परमात्म्याची स्तुती होईल। इंद्रियातीत असणं म्हणजे काय? तुम्ही ऐकत असताना तुम्ही ऐकताय पण त्या ऐकण्याच्या माध्यमातून आत जो ज्याच्या सत्तेवर तुम्ही ऐकता आहात तिथं तुम्ही जाऊन बसला। आता ऐकणं हे मिश्र आहे पण त्या सत्तेत राहणं हे तुम्ही केलं। आता ऐकून देखील न ऐकल्यासारखं, याचाच अर्थ आत मुरून तुम्ही राहता त्या ऐकण्याच्या भावाशी। एरवी ऐकून न ऐकल्यासारखं करणं याचा वरकरणी तर आपल्याला खूप अनुभव आहे। तुम्ही मुलाला काम सांगत असता आणि तो ऐकून न ऐकल्यासारखं करतो, आणि तुम्ही कधीतरी तसं केलेलं असतं कोणाच्या तरी बाबतीत, ते ऐकून न ऐकणं नव्हे, अशा प्रकारे करून न करणं। साधू इंद्रियातीत जायला सदैव शिकलेला असतो। म्हणून गोपाळकृष्णांच्या जीवनात एक अद्भुत प्रसंग घडला, जेव्हा त्या उत्तरेचा गर्भ अश्वत्थाम्यानी ब्रह्मास्त्रचा वापर करून मारून टाकला। जो जन्माला देखील आला नाही त्याला युद्धात मारलं गेलं। ती उत्तरा आली श्रीकृष्णांकडे आणि म्हणाली की याचा दोष काय, यांनी काय केलेलं होतं? तेव्हा त्यांनी अर्घ्य सोडला की मी आतापर्यंत जर कधीही चोरी केली नसेल, मी जर कधीही व्यभिचार केला नसेल, मी जर कधी खोटं बोललो नसेन तर हा गर्भ जिवंत होईल. हे सामर्थ्य बोलून न बोलण्याचं, करून न करण्याचं, असं साधूंच्या ठिकाणी ते असतं. तो इंद्रियातीत असतो. असं असल्यामुळं स्वतःचं निखिळ केवळ असणं हेच तो जाणतो. इंद्रियांच्या समूहानी असणं म्हणजे देहबुद्धीनी असणं नव्हे, देह मन बुद्धी खेरीच आपलं असणं. सर्व इंद्रिय बाहेरचं जाणतात, पण इंद्रिय बाहेरचं जाणत असताना ही जाणण्याची शक्ती त्यांना तत्वत आतल्या परमात्म्यापासून मिळाली, इकडं त्याचं लक्ष असतं. असं असल्यामुळं शुद्ध स्वरूपामध्ये साधू वर्तन करत असतात. स्वतःचं केवळ अस्तित्व प्रथम साधनेनी ध्यानात नामात समजून घेतल्यानंतर व्यवहारामध्ये कसोशीनी प्रयत्न करून ते कसं समजून घ्यायचं, तिथं कसं स्थिर राहायचं हे साधूंकडे पाहून साधकांनी समजून घ्यावं, शिकावं. साधूंच्या ठिकाणी जी जाण याबाबतची निर्माण झालेली असते ती अल्प का होईना, साधकाच्या ठिकाणी जर प्रयत्न केला तर निर्माण होऊ शकते. मात्र ही जाण निर्माण होण्यासाठी कोणताही विधी नाही, याचं कोणतंही शिक्षण नाही. एक वेळ ध्यान शिकवता येणं शक्य आहे, एक वेळ नाम शिकवता येणं शक्य आहे, त्या ठिकाणी कसा भाव ठेवायचा हे सांगता येणं शक्य आहे, पण हे मात्र साधूंकडे पाहून साधक आपल्या अंदाजानेच करू शकतो. आपल्या संप्रदायामध्ये ज्या तीन साधन आहेत, एक साधना नाहीये संप्रदायाची, ध्यान ही प्रधान साधन आहे, पण ध्यानातून उठल्यानंतर पश्यामी ते रूपम जनांतरस्थम ही साधन आहे. डोळे उघडल्याबरोबर माझ्या समोर ज्या ज्या व्यक्ती, वस्तू मात्र, प्राणी मात्र, पक्षी मात्र, निसर्ग मात्र येतील, त्याच्या अंतःकरणामध्ये त्यालाच पाहण्याचा सदैव प्रयत्न करणं, सातत्याने प्रयत्न करणं कसा करायचा हे शिकवता येत नाही. हे ज्यांनी त्यांनी शिकायचं असतं, अभ्यास करून शिकायचं असतं. शिकवता न येण्यासारख्या साधन आहेत, पण साधूंचं जीवन पाहून शिकण्याची प्रेरणा घेऊन, स्फूर्ती घेऊन शिकायचं एवढंच. आणि आपलं आत्मस्वरूप वारंवार कसं आठवायचं, हंस हंसे तियो ब्रुयात, ही साधन आहे आपल्याकडं. ही शिकवता येण्यासारखी नाही, तुम्हाला लक्षात ठेवूनच ती करायला लागेल. आणि ही जर लक्षात ठेवून केली तर इंद्रियातीत होता येतं. ध्यानामध्ये इंद्रियांच्या पलीकडे जाऊ शकेल, पण ध्यानातून खाली आल्यानंतर व्यवहार करत असताना इंद्रियांच्या पलीकडे जाण्यासाठी म्हणून अशा प्रकारच्या युक्तींचा वापरच करायला लागेल. आणि हा युक्तींचा वापर कसा करायचा हे साधूंच्या संगतीमध्ये समजतं. न शिकवता समजतं, न सांगता समजतं. समजणारा फक्त समजू शकतो, कारण याचा कोणताही उपदेश नाही, याचा कोणताही विधी नाही. जसं तो हेलिगन, त्याला गुरु सांगू शकत नव्हते की धनुष्य उचलून लक्षवेध करायचा आहे, पण त्या लक्षवेधामध्ये तू नसला पाहिजेस, कसं समजत नव्हतं. जसं रावणाला कळत नव्हतं की हातात खेळण्यासारखं धनुष्य धरलेला, आपण युद्ध करतोय असा भाव देखील ज्याच्या चेहऱ्यावर नाही, सतत स्मितहास्य, क्रोध नाही ज्याच्या डोळ्यात, तो सहज भावाने एवढं प्रलयंकारी युद्ध कसं करू शकतो? ही समजून घेण्याची गोष्ट आहे, ही शिकण्याची गोष्ट आहे. स्वामीजी सहज कसे काउंटरवर कापड विकत होते पाहायचं आणि आपण देखील सहज काम करायला शिकायचं. मोलकरीण समजा आता मोलकरीण आली नसताना देखील असं म्हणू, ऑफिसमध्ये आपलं जे काम आहे तर ते काम मी करतो ही भावना वगळून कसं करायचं हे शिकायचं. कसं शिकायचं? आता तुमच्या अंदाजाने तुम्हाला शिकायला लागेल. ज्या अंदाजाने तुम्ही त्यांच्याकडे पाहत होतात की बसलेले आहेत उपदेश करतायत, चांगदेव पासष्टी हरिपाठ अशी एखादी गोष्ट दुकानात सांगतायत आणि तेवढ्यात एक गिराईक आलं तर काय पाहिजेल आपल्याला असं म्हणून त्वरित उठून गेले, नम्रपणाने त्यांच्या समोर उभे राहिले, काय त्यांना हवंय ते नीट समजून घेतलं आणि ते दाखवायला सुरुवात केली. आपल्यालाही आपलं जीवन असं जगता येणं शक्य आहे हे साधूंच्या संगतीमध्ये समजतं. म्हणून साधूचे संगती तरणोपाय. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 हरी. ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी जी. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रवि.